പരമഹംസ സദ്ഗുരു സ്വാമി മകരന്ദനാഥായ നമഃ. വൈകുണ്ഠവാസി സ്വന്തപന്ത് ദാണ്ടേക്കർ അധ്യസൻ ആണ് സ്വാമി മാധവനാഥ് ബോധ് പ്രസാരക് മണ്ഡൽ യാ സംയുക്ത വിദ്യമാനെ ആയോജിത്തിയ ധ്യാന ആണ് സത്സംഗാച്ച കാര്യക്രമത്ത് ആപണ സർവാച മനഃപൂർവക് ഹാർദിക് സ്വാഗത്. പ്രഥം ആപണ സർവജൺ ധ്യാനാല ബസൂയാ, ത്യാനന്തര ആപ്ലാ പ്രശ്നോത്തരാച കാര്യക്രമ സുരൂ ഹൈൽ. സ്വാമിജി പ്രഥം എക് പ്രാർത്ഥന സാങ്ങത്തിൽ ती आपण स्वामींच्या पाठोपाठ म्हणूया. पुढची प्रार्थना जी आहे ती स्वामी म्हणतील, आपण ती ऐकून ध्यानाला बसूया आणि ओंकार झाल्यानंतर ध्यानात ना आपण बाहेर.
अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु आदिनाथ दातारु वंदु आता शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र जायोगे मच्छिंद्र धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा देव चूडामणी ज्ञान देवा पाठी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तयाचा अंकित माधवनाथ थोर योग सार गुज देई मज उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंगविले स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरुसेवा छंद धरोनिया गुरुसेवा छंद धरोनिया ओ नरदेही चरम लक्ष जन्म मरण चक्री मोक्ष परमार्थी राहो निया दक्ष आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी जो कारण तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे नी आधारे आसन जमवावे बरे भक्ति प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण, सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे, गुरुवाक्याचे चिंतन अर्थाव बोधी रमोनी मन, ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे, नाभी पासो निचित गगन मन प्राणाते एकवटोन, मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे। चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यय ये हाता, चिदानंदाशी ऐक्यता होवु निराहे, पुनरप्यवृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय, तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे, वृत्ती उद्भवता साक्षित्व धरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी, हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे, या अभ्यासे आनंद स्थिती, या अभ्यासे परम शांती, या अभ्यासे जीवनमुक्ती निसंदिग्ध ज्ञान, मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन, श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे, श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे।
श्रीराम। समर्थ म्हणतात, आयुष्य हिची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पोनिया लुटी, आनंदाची करावी। कोणत्या रत्नांविषयी समर्थ बोलतायत, त्या ईश्वराचं स्वरूप काय, त्याला अर्पण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, अशा विविध शंका आपल्या मनामध्ये असतात आणि त्या प्रश्नांची शंकांची उकल करून निर्वेदपणाने आपली साधना करणं हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असं आहे। त्या दृष्टीने या उपक्रमाची योजना केलेली आहे। संत म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची। कोणत्या पंढरीविषयी संत म्हणतायत, कसं या मार्गावरून चालायचं, या मार्गावरून चालण्याची प्रेरणा या अशा कार्यक्रमांमधून येत असते। 1995 साली स्वामी माधवनाथांना त्यावेळचे प्राचार्य डॉक्टर हश्री साने यांच्या प्रेमळ आग्रहाखातर या वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यासनाच्या कार्यक्रमात साने सरांनी बोलवलं आणि त्याला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, सकारात्मक प्रतिसाद म्हणून स्वामींनी हे मान्य केलं की ज्या महिन्यात 5वा रविवार येईल त्यावेळेला मी महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाअंतर्गत निश्चितपणाने मी येईन। मला सांगायला आनंद वाटतो की 1995 सालापासून ज्या ज्या वेळेला 5वा रविवार आला त्या त्या वेळेला आपल्या मंडळाचा कार्यक्रम इथे अव्याहतपणे सुरू आहे। स्वामीजी निश्चितपणाने या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। स्वामींनी देह ठेवल्यानंतर स्वामी मकरंदनाथांनी हे सूत्र पुढे सुरू ठेवलं आणि त्याप्रमाणे ध्यान आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असं याचं स्वरूप आलं। आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी परमपूजने स्वामी मकरंदनाथ, सद्भक्त मिलिंददादा लिमये आणि सद्भक्त पंकजदादा करवंदे आज इथे उपस्थित आहेत। मिथून पुढची सूत्र स्वामीजींच्याकडे देतो। तत्पूर्वी आपण सर्वांना निवेदन आहे की आपण जेवढंच पुढे सरकता येणं शक्य आहे तेवढं पुढे सरकून घ्यावं।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। एकाग्रता व अंतर्मुखता तसेच अलिप्तता व साक्षित्व यामध्ये काही फरक किंवा काही साम्य आहे का? एकाग्रता आणि अंतर्मुखता ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे। एकाग्रता ही बाह्य एखाद्या वस्तूवर केली जाऊ शकते आणि अंतर्मुखता स्वामीजी आपल्याला या मध्यवर्ती संकल्पाबद्दल सांगताना सांगतात की आत्म्याबरोबर राहणं म्हणजे खरी अंतर्मुखता। कारण इंद्रिय ही तसं बाहेर बघण्याकरता म्हणूनच ठेवलेली आहे। डोळा हा बाहेरचं बघतो, कान हा बाहेरच्या गोष्टी ऐकतो, त्वचा ही बाह्य स्पर्श अनुभवू शकते, जीभ ही दुसऱ्या पदार्थाचा स्वाद घेण्याकरता किंवा बोलण्याकरता वापरली जाऊ शकते। तसंच एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे बाह्य पदार्थावर देखील केलं जाऊ शकतं। त्राटक जे केलं जातं तर एखाद्या ज्योतीवर आपण लक्ष देऊन बसणं, अभ्यास करत असताना एखाद्या विषयामध्ये आपण एकाग्र होऊन जाणं, विषय एक आहे आणि आपण एक आहोत आणि आता मध्ये कुठलंही विचारांचं वादळ न आणता तोच विषय फक्त समजवून घेणं। एकाग्र जर मन झालेलं असेल, एक अग्र म्हणजे त्याखेरीज दुसरं काहीही त्यावेळेला नाही असं झालं असेल तर त्या विषयामधलं ज्ञान किंवा तो विषय समजून येण्याकरता मदत होते। पण अंतर्मुख होणं म्हणजे आपण आता आपण इथे स्वामीजींकडनं श्रवण करतो म्हणून बऱ्याच वेळेला व्यवहारामध्ये देखील ही व्यक्ती अंतर्मुख आहे, म्हणजे ही फारशी लोकांमध्ये मिक्स होत नाही किंवा सहज चार लोकांमध्ये जाऊन बोलण्याकरता तिची वृत्ती नसते, तर त्या व्यक्तीला ही अंतर्मुख आहे असं म्हटलं जातं। पण ही अंतर्मुख असलेली व्यक्ती एकाग्र असेलच असं नाही किंवा एकाग्र असलेली व्यक्ती अंतर्मुख असेलच असं सांगता येत नाही। आपण स्वामीजींकडनं सगळेजण श्रवण करत असल्यामुळे हा फरक आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतो। आत्म्याचं स्वरूप हे कशातही एकरस, विषयांमध्ये एकरस न होण्याचं असल्यामुळे त्याच्याबरोबर जो राहतो तो विषयांमध्ये पतित न होता स्वाभाविकरित्या अंतर्मुख राहतो, आतमध्ये राहतो। आणि जो असा आत्म्यामध्ये राहतो तो स्वभावतः इंद्रियांपासून अलिप्त होऊन जातो, इंद्रियांच्या विषयांपासून अलिप्त होऊन जातो, किंबहुना आत्म्याच्या प्रकाशामध्येच तो सर्व विषयांचा उपभोग घेतो। म्हणून पंचदशीकार जसं म्हणतात तसं आत्मानंदे विषयानंदः, त्याला विषयातल्या आनंदाचं देखील भान आत्म्याच्या भानापर्यंत घेऊन जातं। कारण एका आत्म्याखेरीज दुसरा कोणीही आनंद स्वरूप नाही ही त्याची पक्की भूमिका झाली असते आणि तेव्हा तो पूर्णतः अंतर्मुखच असतो, मग तो विषयांमध्ये असला काय किंवा नसला काय, तो त्याच्या सहज स्थितीमध्ये बसलेला असला काय किंवा कोणाशी वार्तालाप करत असला काय। एकदा त्याची आणि त्या आत्म्याची गाठ पडली की मग तो स्वाभाविकरित्या अंतर्मुख होतो आणि मग तो विषय उपभोगत असताना देखील विषयांमध्ये पतित होत नाही। हा एकाग्र आणि अंतर्मुख याच्यामध्ये थोडा फरक आहे। विषय सेवनामध्ये जर आपण एकाग्र नसू तर त्या विषयाची गोडी सुद्धा आपल्याला घेता येऊ शकत नाही। म्हणून आपल्याकडे सांगतात की जेवत असताना शक्यतो टीव्ही समोर बसू नका, नाहीतर टीव्हीवर काय जे चाललंय त्या मालिकेच्या विचारांबरोबर आणि एकीकडे घास घेणं चालू आहे तो मग जेवणामध्ये सुद्धा एकाग्र होऊ शकत नाही, कारण त्याचं चित्त हे अनेक ठिकाणी विखुरलेल्यासारखं असतं। म्हणून एकाग्र आणि अंतर्मुख याच्यामध्ये हा फरक आहे। विद्यार्थी जर अभ्यासाच्या वेळेला एकाग्र नसेल झालेला तर त्याला तो विषय नीट समजू शकत नाही, पण अभ्यास करताना एकाग्र झालेला विद्यार्थी हा अंतर्मुख आहे असं मात्र स्वाभाविकरित्या कोणी म्हणत नाही, तो आगी अगदी एकाग्रतेने अभ्यास करतो। बर का, आपली म्हणण्याची पद्धत सुद्धा व्यवहारामध्ये अशीच आहे, तो फार अंतर्मुखतेने अभ्यास करतो बर का, असं स्वभावतः आपण म्हणत नाही, एकाग्रतेने अभ्यास करतो आणि हा स्वभावतः अंतर्मुख आहे। लोकांपासून थोडा बहुत मिक्स न होण्याचा स्वभाव आहे हा एक वरवरचा अर्थ आहे, पण आत्म्याशीच एक रूप झालेला आहे तो खरा अंतर्मुख होतो हे आपण समजून जर घेतलं तर लक्षात येतं। अलिप्तता आणि साक्षीत्व याच्यामध्येही जो साक्षी आहे तो अलिप्त असू शकतो, पण जो अलिप्त आहे तो साक्षी असेलच असं सांगता येत नाही। एखादी व्यक्ती रस्त्यावरनं घडणाऱ्या घटनेमध्ये अलिप्ततेने निघून जाईल पण ती साक्षी म्हणून त्या घटनेकडे पाहिलंच असं सांगता येत नाही, पण एखादी व्यक्ती ती घटना अगदी नीट पाहती आहे, वेगळेपणाने पाहती आहे आणि ती मग त्या घटनेपासून अलिप्त देखील असू शकते। त्यामुळे जो साक्षी आहे तो अलिप्त असतो, पण जो अलिप्त आहे तो साक्षी असेलच असं सांगता येत नाही। इथे देखील साक्षीत्व आणि अलिप्तता हे दोन्हीही गुण आत्म्याला लावता येऊ शकतात, आत्मा किंवा आत्मतत्व हे खरोखरीच निर्विकार असल्यामुळे त्याच्या प्रकाशामध्ये खरं तर सगळ्या गोष्टी घडत असतात. तो केवळ तिथे असतो. जसा दिवा हा घरामध्ये लावलेला असतो पण तो घडणाऱ्या घटनांमध्ये जसा येत नाही, तो मिक्स होत नाही, तसा आत्मा हा घडणाऱ्या देहाच्या प्रत्येक कृतीपासून हा वेगळाच राहतो. अर्थात तो तसा बोध पक्का झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत. आत्ता आपला अनुभव काय आहे, आपण लगेच सगळ्या विषयांमध्ये इतके एकरस होऊन जातो की आपण तेच आहोत, आपण अलिप्त आहोत, आपण साक्षी आहोत हे क्षणात आपण विसरून जातो. ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळांचा तो रथू जैसा सांडोनी पायाचा होय. युवराज राजांनी सगळ्या कला शिकवल्या, तशीच मल्लविद्या देखील शिकवली कारण ताकद यायला पाहिजे म्हणून. आणि युवराज पद प्राप्त झाल्यानंतर रथात बसून सहज गावामध्ये फेरफटका मारायला निघाला आणि समोरनं काही एक पहिलवान येताना दिसले. दिसल्याबरोबर बाया सरसावून रथातनं खाली उडी मारून चल जरा दोन हात कर. वास्तविक आता हा युवराज असलेला आता आवश्यकता नाहीये, सगळ्यांना माहिती आहे, ताकद आहे. पण रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळांचा तो रथू सांडोनी जैसा पायाचा होय, तसा हा जीवात्मा विषय समोर आल्याबरोबर आपण साक्षी आहोत, अलिप्त आहोत हे सोडून त्या विषयांमध्ये उडी घेतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आपला अनुभव हा आहे. ज्ञानेश्वर महाराज अजून एके ठिकाणी असं म्हणतात की पारवी बघून पारवा जसं अंग लोटून देतो तिच्या बाजूनी, तशा पद्धतीने हा वास्तविक परमात्मा असलेला विषय समोर आला की आपल्याला त्याच्यात लोटून देतो. किंवा रामकृष्ण आणखीन एक सोपं उदाहरण देत असत, घार किंवा गिधाड ते म्हणत असत, उंच आकाशात उडताना दिसतं आणि एक सडक्या मासाचा तुकडा दिसला रे दिसला की सगळी उंची सोडून जसं खाली येतं, तसं वास्तविक आपलं विषय समोर दिसलं की पतन होतं आणि मग आपली अलिप्तता साक्षीत्व हे सगळं सुटून जातं. म्हणून अलिप्तता आणि साक्षीत्व ह्याच्यातला थोडासा भेद बघितल्यानंतर आत्म्याच्या ठिकाणी मात्र हे दोन्ही गुण एकाच पद्धतीने दिसतात. तो विषयांमध्ये देखील कमल पत्रवत पद्मपत्र मीमांभसा पाण्यात असून अलिप्त, घरात लागलेला दिवा चाललेला कोणी ज्ञानेश्वरी वाचत असो, भगिनी स्वयंपाक करत असो, मुलं परवचा म्हणत असोत, दिवा या सगळ्यांना उजेड देतो पण ह्या कुठल्याही क्रियेमध्ये जसा येत नाही तो जसा अलिप्त असतो. तद्वत खरं तर आपण या सर्व गोष्टींपासून अलिप्त साक्षी असं राहण्याचा प्रयत्न करणारे आहोत सगळे. पण आता इथे विचारलंय, अलिप्तता व साक्षीत्व यामध्ये काही फरक आहे किंवा नाही? आत्म्याच्या अंगाने जर बघितलं तर अलिप्तता आणि साक्षीत्व हे दोन्हीही गुण आत्म्याच्या अंगाने समत्वानीच आहेत. पण व्यवहाराच्या वेळेला जर बघितलं तर मात्र एखादी व्यक्ती जी साक्षी असते ती अलिप्त असते, पण जी अलिप्त आहे ती साक्षी असेलच असं मात्र सांगता येत नाही. त्यामुळे एकाग्रता व अंतर्मुखता, अलिप्तता व साक्षीत्व याच्यामधला फरक आणि साम्य या दोन्ही गोष्टी आपण यथामती यथाशक्ती बघितल्या. पण ही अंतर्मुखता आणि साक्षीत्व हे जे आपले मध्यवर्ती संकल्प आहेत, ज्या योगे आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बराच काळ रममाण होण्याची शक्यता आहे, ते मात्र स्वामीजींच्या कृपेनी आपल्याला प्राप्त होवो अशी त्यांच्या चरणी विनंती करून मी इथे थांबतो.
मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, या दासबोधातल्या ओवीला अनुसरून एक प्रश्न आहे। यामध्ये समर्थांची राजकारणाविषयी व्याख्या काय असावी? हल्लीच्या राजकारणाबाबत साधकाची भूमिका काय असावी? म्हणजे या ओवीतलं राजकारण काय आहे आणि आत्ताचं राजकारण काय आहे, अशा दोन प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये द्यायची आहेत। ही समर्थांची खूप महत्त्वाची अशी दासबोधातली ओवी आहे आणि ही ओवी म्हणजे एक प्रकारे समर्थांच्या जीवनाचं किंवा जे सत्पुरुष समाजामध्ये खूप मोठं काम उभं करतात अशा सत्पुरुषांच्या जीवनाचं सूत्र आहे असं म्हटलं तरी चालेल। त्याच्यामध्ये जे शब्द आलेले आहेत, हरिकथा निरूपण किंवा राजकारण किंवा सावधपण, हे जे शब्द आहेत हे सर्व शब्द साधकांसाठी अतिशय मोलाचे असे शब्द आहेत। आत्ता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्याकडे जास्त आपण जायलाच नको, कारण आपण नाही गेलो तरी आपण जातोच आहोत, आपण त्याच्यामध्ये फेकले गेलेले आहोत, त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की समर्थांची ही जी लाख मोलाची ओवी आहे त्या ओवीकडे पुन्हा एकदा आपण बघावं। समर्थ असं म्हणतात की आपल्या जीवनाच्या मुळाशी, आपल्या जीवनाच्या पायाशी, आपल्या जीवनाचं मुख्य सूत्र काय असावं, तर हरिकथा निरूपण हे आपल्या जीवनाचं सूत्र असावं। याचा अर्थ आपल्या जीवनाचं ध्येय हे परमात्मप्राप्ती हे असावं। हरिकथा निरूपण म्हणजे कीर्तनाला जावं, प्रवचनाला जावं, इतक्यापुरता याचा अर्थ मर्यादित नाही। आपल्या स्वतःसाठी परमात्मा दृग्गोचर व्हावा यासाठी केलेले सर्व प्रयत्न याला हरिकथा निरूपण असं समर्थ म्हणतात। समर्थ म्हणतात की याचा अर्थ असा की प्रत्येक साधकाचं जीवन ध्येय हे ठरलेलं असलं पाहिजे, त्याच्या जीवनाचं चरम लक्ष काय असेल तर ते परमात्म्याशी एकरूपता, परमात्मप्राप्ती, हे त्याचं जीवन ध्येय असलं पाहिजे। आपलं जीवन ध्येय निश्चित होण्यावर आपला बाकीचा व्यवहार बरेचदा अवलंबून असतो। आपलं जीवन ध्येय जर का आपल्या वॉर्डाचा कॉर्पोरेटर व्हायचं असेल तर मग आपला व्यवहार त्यानुसार आपल्याला ठेवायला लागतो, परंतु आपलं जर का चरमलक्ष असं असेल की आपल्याला अंतिम समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे, अंतिम शांती प्राप्त करून घ्यायची आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध या सर्व प्रत्ययांच्या पलीकडे पोचलेलं जे समाधान आहे हे समाधान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, असं जर का आपल्या जीवनाचं ध्येय असेल तर मग त्यांनी पुढे काय करायचं याच्याबद्दल समर्थ सांगतात। ते म्हणतात की असं ध्येय ठरल्यानंतरचा तो जो सत्पुरुष असतो, असं ज्या ध्येय ठरल्यानंतरचा तो साधक असतो, सत्शिष्य असतो, त्याच्या जीवनात नुसता एककल्ली परमार्थ किंवा एककल्ली व्यवहार न राहता त्याच्या जीवनामध्ये व्यवहार आणि परमार्थ याची अतिशय सुगम आणि अजोड अशी सांगड घातलेली गेली असली पाहिजे। आपण जो परमार्थ करतो आहोत तो परमार्थ आपण जगायचा आहे आणि आपण हा परमार्थ जगत असताना आपल्या अवतीभोवतीचा जो समाज आहे त्या समाजाला सुद्धा आपल्यापासून उपसर्ग तर होता कामा नाहीच, आपल्यापासून त्रास तर होता कामा नाहीच, परंतु आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सद्विचारांचा फैलाव, सद्विचारांचा प्रसार आपल्याला करता यावा, ह्याला समर्थ राजकारण असं म्हणतात। या राजकारणामध्ये मग आत्मदर्शनासाठी उभी केलेली संघटना येऊ शकते, या आत्मदर्शनामध्ये स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ येऊ शकतं। हे जे राजकारण आहे, समर्थन जेव्हा राजकारणाबद्दल सांगतात तेव्हा ते असं म्हणतात की परपिडेवरी नसावे राजकारण, ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्यावर सूड उगवणं, दुसऱ्याला पीडा देणं, असे भाव ज्या ठिकाणी नाहीत, ज्या समूहामध्ये नाहीत, त्या समूहाचं जे सामूहिक वर्तन आहे त्या वर्तनाची निश्चिती, याला राजकारण असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे मुख्य प्रश्न हाच आहे की राजकारणाविषयी समर्थांची व्याख्या काय असावी. तर समर्थांची राजकारणाविषयीची व्याख्या ही आहे. आपण समर्थांच्या चरित्रात थोडंसं जरी डोकावून बघितलं तरी आपल्या असं लक्षात येतं की समर्थांनी समाज धारणेसाठी परमार्थाचा किंवा परमार्थाच्या पायावर उभ्या असलेल्या राजकारणाचा प्रचंड उपयोग करून घेतला. आपल्याला माहिती असेल की चंद्रराव मोऱ्यांची कथा समर्थांच्या जीवनातली आपल्याला माहिती असेल. जावळीचे जे राजे होते चंद्रराव मोरे, तर ते चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांची सत्ता मान्य करायला बिलकुल तयार नव्हते आणि शिवाजी महाराजांनी त्यांना पुष्कळ निरोप पाठवले. कारण जावळी हा प्रांत असा आहे पश्चिम घाटावर की जावळी जर का आपल्या हातात नसेल तर देशावरचा आणि रायगडाचा या दोघांचा संपर्कच होऊ शकत नाही. जावळीला खूप स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स होता, त्यामुळे ती जावळी छत्रपतींच्या स्वराज्यात असणं हे अत्यावश्यक काम होतं आणि त्यासाठी शिवरायांनी पुष्कळ निरोप त्यांना धाडले, पुष्कळ दिलजमाईचे प्रयत्न केले. परंतु चंद्रराव मोरे जो होता तो फार शूर योद्धा होता, तो असामान्य माणूस होता, परंतु त्याच्यामध्ये इतका उर्मटपणा होता आणि शिवाजी महाराजांच्या सत्ताधीश होण्याला त्याचा एवढा कसून विरोध होता की त्यांनी धुडकावून लावल्या शिवाजी महाराजांच्या सर्व विनंत्या. समर्थांनी तिथे जाऊन जावळीमध्ये जाऊन चंद्रराव मोऱ्यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्या वैयक्तिक भेटीमध्ये त्याचं मन वळवण्यासाठी समर्थांनी प्रयत्न केले. समर्थ चरित्रामध्ये किंवा शिवचरित्रामध्ये हा प्रसंग आपण कदाचित वाचला असेल. समर्थांचं हे राजकारण होतं. चंद्रराव मोरे हा इथे स्वराज्य निर्मितीसाठी कुठेतरी एक अडथळा बनून राहिलेला होता, तो अडसर बनून राहिलेला होता आणि त्याचं पारिपत्य नंतर शिवाजी महाराजांनी केलं. नंतर चंद्रराव मोरेचा सगळा विध्वंस शिवाजी महाराजांनी जावळीत शिरून केला ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याच्या आधी समर्थांनी असा प्रयत्न केला की ह्या व्यक्तीलाच शिवाजी महाराजांकडे वळवून घ्यावं. याला म्हणतात राजकारण. जे राजकारण सर्व समाज धारणेसाठी आवश्यक असं राजकारण होतं आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ समर्थांचा काहीच नव्हता. एकूण हा जो महाराष्ट्र प्रदेश आहे, हे जे महाराष्ट्र राज्य आहे, त्या राज्याचं राज्यामध्ये सुव्यवस्था, सुराज्य आणि सुरक्षित असं जीवन निर्माण व्हावं यासाठीचा तो प्रयत्न होता. अशा प्रकारच्या राजकारणावर समर्थांचा प्रचंड भर होता. आणि ज्याचं जीवन हरिकथेच्या आधारावर उभं असतं अशा महापुरुषांनी, अशा सत्पुरुषांनी हे राजकारण करावं. स्वामीजींनी, स्वामी माधवनाथांनी आपल्या जीवनामध्ये खूप साधकांना आपल्या अवतीभोवती जमा केलं. जमा केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या अवतीभोवती जमा झाले. जेव्हा एकापेक्षा दोन लोक तिथे जमा होतात तेव्हा दोन प्रकृती तिथे असतात आणि त्या दोन प्रकृती जेव्हा निर्माण होतात त्या दोन प्रकृतींमध्ये कुठे ना कुठे होणारा संघर्ष हा अटळ असतो. जेव्हा शेकडो लोक, हजारो लोक एखाद्या व्यक्तीच्या अवतीभोवती जमतात तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीचा त्या सत्पुरुषाच्या ठिकाणी भाव असतो, परंतु त्या व्यक्तींचा परस्परांमध्ये आपला एकमेकांविषयी भाव असेलच असं सांगता येत नाही. दोन एकमेकांचे विरोधक एकाच सत्पुरुषांचे अनुग्रहित असू शकतात. दोन एकमेकांचा द्वेष करणारे साधक एकाच सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य शरणागत होण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा अशा परस्पर विरोधी प्रकृती एकत्र येतात तेव्हा त्या परस्पर विरोधी प्रकृतीमधून एक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करणं आणि म्हणजेच त्या कार्याची निर्मिती करणं याच्यासाठी जे एक आवश्यक संघटन कौशल्य लागतं त्याला सुद्धा राजकारण असं समर्थ म्हणतात. आत्ता राजकारण हा शब्द फक्त सत्ताधाऱ्यांनी करायचा असतो अशी एक आपली समजूत झालेली आहे. आणि आत्ताचं जे राजकारण आहे तर त्याचा हे समर्थांचं जे मत आहे त्याच्याशी खूप लांबवर गेलेला संबंध नाहीच, शिल्लकच नाही आता त्यांचा संबंध असं म्हटलं तरी चालेल. आताचं जे राजकारण आहे ते पूर्णपणे संपत्ती, सत्ता आणि परस्पर विद्वेष याच्यावर आधारित आहे आणि त्याचा समर्थांच्या या हरिकथा निरूपणाशीच मुळात संबंध तुटलेला असल्यामुळे पुढे समर्थांना अभिप्रेत असलेलं राजकारण आत्ताच्या राजकारणात आपण आणण्याचं काही कारण नाहीये. आत्ताच्या राजकारणात असा एखादा महात्मा निघाला तर तर आपल्याला हवाच आहे. आपण सगळे किंबहुना त्याची वाटच बघतोय की असं कोणी राजकारण करणारा भेटावा या हिंदुस्थानाला, या आपल्या देशाला. म्हणून आपण प्रयत्नशील आहोत, आपण प्रार्थनाशील आहोत यासाठी. परंतु आत्ताच्या राजकारणाबद्दल म्हणूनच मी म्हटलं जास्त बोलूया नको. आणि समर्थ असं म्हणतात, तिसरे दे सावधपण सर्व विषयी. विषयी म्हणजे वेगवेगळ्या बाबींमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये, दोन्ही बाबतीत. जेव्हा आपण समूहामध्ये काम करत असतो त्यावेळेला आपल्याला अत्यंतिक सावध राहायला लागतं. आपण समोर ज्या व्यक्तीशी बोलत असतो, आपण समोर ज्या व्यक्तीबरोबर व्यवहार करत असतो, किंवा आपण ज्या व्यक्तीविषयी बोलत असतो, हे प्रत्येक करत असताना आपल्याला खूप सावध व्हायला लागतं. सावध याचा अर्थ अंतर्मुख, सावध याचा अर्थ साक्षी. आपल्याला आपल्या स्वतःच्याच वृत्तींकडे लक्ष ठेवायला लागतं. आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो आहोत आणि बोलत असताना आपल्या अंतःकरणात उठणारे विचार काय आहेत, आपल्या मनात उठणारे विचार आणि आपल्या मुखातून येणारी वाणी याच्यामध्ये कुठे साधर्म्य आहे का यांच्यामध्ये विसंगती आहे, ह्याबद्दल स्वतःकडे लक्ष ठेवणं. एकूणच आपली जी जीवनचर्या आहे त्या जीवनचर्येवर कसून लक्ष ठेवणं, याला समर्थ सावधपण असं म्हणतात. हे सावधपण हा समर्थांचा परवलीचा शब्द आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष हे तीन शब्द समर्थांचे जे आहेत ते समर्थांचे परवलीचे शब्द आहेत, बज वर्ड्स आहेत. तुम्हाला ध्यान करताना सावध राहायला लागतं, तुम्हाला नाम घेताना सावध राहायला लागतं, तुम्हाला सद्गुरूंकडे जाताना सावध राहायला लागतं, तुम्हाला श्रवण करताना सावध राहायला लागतं, तुम्हाला सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवताना सावध राहायला लागतं, तुम्हाला आळंदीला जाताना सावध राहायला लागतं, तुम्हाला पंढरीच्या रावळात पांडुरंगाच्या चरणावर पाऊल ठेवताना सावध, चरणावर मस्तक ठेवताना सावध राहायला लागतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सावधच राहायला लागतं. साधक जर का असू तर आपल्याला सावधपणाला काही अंतपार नाही, आपल्या सावधपणाला. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आपण सारखे राजकारण करू शकत नाही. आपण सामान्य माणूस आहोत, आपण सामान्य साधक आहोत, आपल्याला आपला गळा सोडवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला मुख्य हरिकथा निरूपण हे महत्वाचं आणि सावधपण हे पण महत्वाचं. राजकारण म्हणजे कमीत कमी संघर्ष आपल्याला परमार्थात करायला लागेल इतके प्रयत्न करणं आपल्या वैयक्तिक जीवनात. म्हणजे जर का एखाद्या पत्नीला आपला पती ध्यानाला बसतो हे आवडत नसेल तर तिला दुःख होणार नाही अशा पद्धतीने, पण आपलं ध्यान पण तुटणार नाही अशा पद्धतीने साधना करत राहणं. किंवा उलट, मी पुरुष प्रधान संस्कृतीचा पाईक असल्यामुळे मी पहिलं पत्नीला घाबरण्याविषयी जास्त सांगितलं, पण खरं म्हणजे उलट जास्त असतं. म्हणजे आपल्या पतीला आवडत नाही तरी सुद्धा त्या भगिनीला तिच्या हृदयात भक्ती जागृत झालेली असते, तर तिने सुद्धा थोडा राजकारणाचा वापर करायला लागतो समर्थांना अभिप्रेत असलेल्या, की जेणेकरून साप बी मरे और लाठी बी न तुटे अशा पद्धतीने तिचा परमार्थ पार होईल. त्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनासाठी समर्थांची ही होवी खूप आवश्यक आहे. आपण केंद्राच्या कार्यामध्ये जर का सहभागी असू तर आपल्या सामूहिक जीवनासाठी सुद्धा समर्थांची ही होवी अत्यंत आवश्यक आहे. आपण एखाद्या समितीत काम करतो आणि त्या समितीमध्ये जर का आपण परपिढेवरच जर का वागायला सुरुवात केली, परपिढेचाच जर का विचार करायला लागलो तर ती आपली समितीच विस्कळीत होईल. आणि एक समिती विस्कळीत झाली की केंद्राचं कार्य विस्कळीत होईल, आणि केंद्राचं कार्य विस्कळीत होईल तर स्वामीजींची इच्छा विस्कळीत होईल. त्यामुळे हे जे राजकारण आहे ते आपण जिथे आहोत जसं काम करतो आहोत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप जपून आपल्या वृत्तींवर लक्ष ठेवून आणि आत्मदर्शनाच्या आपल्या ध्येयाला कधीही आपल्या दृष्टीआड न होऊ देता असं करण्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं साधक या नात्याने मी या राजकारणाविषयी थोडा सांगायचा प्रयत्न केला. परंतु आत्ताचं जे राजकारण आहे त्याच्याविषयी मी सांगण्याचं काही कारण नाही. रोज रकानेच्या रकाने भरून त्याच्याबद्दल चालूच आहे आणि सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या मीडिया त्याचे स्टॉल लावूनच बसलेले आहेत, त्यामुळे तिथे आपण ते कळेल आपल्याला त्याचा काय संबंध आहे समर्थांशी. हरी
श्रीराम. आजची अभंग सेवा सद्भक्त आनंद कुलकर्णी सादर करेल. वाणिज्य शाखेकडे शिक्षण घेणारा आनंद हा चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे, तो स्वामीजींचा अभंग सादर करेल.
श्रीराम ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः जाई वेगे शरण गुरुदेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा अज्ञान राती तिमिर दाटला देह प्रेमाचा फास तो पडला टाकी विषय मेवा हो टाकी विषय मेवा जाई वेगे शरण गुरुदेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा काम क्रोधाचा घाला पडला वासना नागीण पडली गळा विषव मी वेओ वेआ हो विषव मी वेओ वेआ जाई वेगे शरण गुरुदेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा प्रकृती संगे जीव हा शिणला बोधाचा त्या विसरची पडला मुकला आत्म भावा हो मुकला आत्म भावा जाई वेगे शरण गुरुदेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा नर जन्म भला तुझसीला भला नर जन्म भला तुझसीला भला गीता ज्ञानेश्वरी ये श्रवणाला गीता ज्ञानेश्वरी ये श्रवणाला आनंदती माधवाला हो आनंद अति माधवाला जाई वेगे शरण गुरुदेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा जाई वेगे शरण गुरुदेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा स्वरूप सुखाचा जो ठेवा
स्वामीजी तुम्ही 2 आठवड्यापूर्वी रविवारच्या प्रवचनात जहत आणि अजहत लक्षणासंदर्भात थोडेफार सांगितले आणि ब्रह्मवाक्य समजून घेताना या दोन्ही लक्षणांनी समजून घ्यावे असेही सांगितले तर आपणास या दोन्ही लक्षणासंदर्भात आणि ब्रह्मवाक्य कसे समजून घ्यावे जे आपल्या स्वतःला या दोन्ही लक्षणासंदर्भात ब्रह्मवाक्य कसे समजून घ्यावे हे पुन्हा एकदा समजावून सांगावे ही नम्र विनंती. 2 आठवड्यापूर्वी सद्गुरूंचा उपदेश महावाक्य उपदेश तत्त्वम असी हा उपदेश हा भाग त्याग न्यायानी किंवा जहत अजहत लक्षणा या न्यायानी शिष्यांनी समजून घ्यायला हवा असं मी सांगितलं. सद्गुरूंनी सांगितलेला महावाक्याचा उपदेश म्हणजे जीवच परमात्म स्वरूप आहे अथवा तू परमात्म स्वरूप आहेस किंवा इंद्रियांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्या मूळ प्रेरणेतून येतं ते प्रज्ञान ब्रह्म आहे. त्या प्रज्ञानालाच अयम आत्मा असं जर संबोधलं तर अयम आत्मा ब्रह्म असं सद्गुरु सांगतात. अथवा शिष्याला थेट उपदेश करताना तत्त्वम असी असं उपदेश करतात. ते परमात्म तत्व आणि तू एक आहात असा उपदेश करतात. किंवा तुझ्या सकट सर्व परमात्म स्वरूपच आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म असं सांगतात. मुख्यतः सर्वम खलु इदं ब्रह्म हा व्यापक परमात्मबोध आहे आणि उपदेश करताना तो सांगितला जात नाही. तसंच प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म याचा उपदेश फारसा केला जात नाही. एका विशिष्ट तर्कानी समजवून सांगत असताना इंद्रियांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे असं वाटतं ते ज्ञान या प्रज्ञानानी प्रज्वलित झालेलं आहे, आत असणाऱ्या मूळ ज्ञानामुळं प्रज्वलित झालेलं आहे किंवा प्रेरित झालेलं आहे असं असल्यामुळं आत असलेलं मूळ ज्ञान किंवा जाणीव किंवा अविनाशी तत्व हे ब्रह्म आहे असं तर्कानी समजून सांगितलं गेलं. आणि मग त्याला प्रज्ञान असं न म्हणता आत्मा ही संज्ञा दिली. आत्मा आणि प्रज्ञान एक असं असल्यामुळं सद्गुरू असं म्हणाले. तो उपदेश नसून ते एक स्टेटमेंट आहे की अरे हा आत्माच ब्रह्म आहे. मात्र थेट उपदेश तत्त्वम असी हा आहे, ते परमात्म तत्वच तू आहेस असा त्याचा अर्थ आहे. अविनाशी, अव्यय, अव्यक्त, सर्वज्ञानी, सर्व शक्तिमान असं परमात्म तत्व आणि तू एक आहात असं या उपदेशाचं स्वरूप आहे. या उपदेशाला शिष्य दोन प्रकारांनी प्रतिसाद देतो असं असल्यामुळं ही दोन वाक्य देखील महावाक्य म्हणूनच प्रसिद्ध झाली. त्याच्यातलं एक म्हणजे अहम ब्रह्माहा अस्मी, सद्गुरूंच्या तेच तू आहेस याला शिष्यांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. मी परमात्मा स्वरूप आहे. अजून एका पद्धतीने शिष्यांनी सद्गुरूंना प्रतिसाद दिला तो म्हणजे सोहम अस्मी इति, तो परमात्माच मी आहे अशा प्रकारे प्रतिसाद दिला. याच्यामध्ये परमात्मा ज्या लक्षणांनी युक्त आहे असं सांगितलेलं आहे ते आणि मी हे अतिशय विसंगत वाटतात. भाग त्याग लक्षणा किंवा जहत अजहत लक्षणा असा शब्द का वापरला ते मी आधी तुम्हाला सांगतो आहे. हे अतिशय विसंगत वाटतं कारण जो जन्मरहित आहे, जो मृत्यूरहित आहे, जो अमृत स्वरूप असा आहे, ज्याच्यापासून सर्व जगत निर्माण झालं आणि त्या जगतामध्ये जो जाऊन राहिला असं असल्यामुळं जो सर्व शक्तिमान असा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा लक्षणांनी जो संपन्न आहे असा परमात्मा, तो सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे असा, आणि मी रोज रडणारा धडपडणारा चुकणारा ज्ञानाचा पत्ता नसलेला अल्पज्ञ, कारण आपल्यापाशी असणारं ज्ञान हे जास्तीत जास्त आपल्याला जो विषय शिकवला गेलेला असतो तेवढंच असतं. सखोल ज्ञान जर म्हणायचं झालं तर कितीही ज्ञानी असला तरी देखील त्यांनी जेवढा ज्ञानाचा अभ्यास केलाय तितपतच ज्ञान त्याच्यापाशी असतं, त्याच्यापेक्षा खूप ज्ञान बाहेर आहे. असं असल्यामुळं एकापेक्षा दुसरा ज्ञानी असं असू शकेल, दुसऱ्यापेक्षा तिसरा अधिक ज्ञानी असं असू शकेल, पण परमात्म्या एवढा ज्ञानी कोणीच नाही. तो सर्वज्ञ जर असेल तर आपण नेहमीच अल्पज्ञ असे असतो. त्यामुळे सद्गुरूंनी शिष्याला तू परमात्मा आहेस असं म्हणणं अगदीच विसंगत आहे वाटतं. तसंच परमात्मा ज्याच्या शक्तीने सूर्य तळपतो, ज्याच्या शक्तीने चंद्र शीतलता देतो, ज्याच्या शक्तीने पृथ्वी भूत धारण करते, समुद्रामध्ये भरती ओहोटी होते, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं ज्याचं वर्णन केलं जातं असा, आणि मी ज्याला राहायला अनंत कोटी ब्रह्मांड देखील कमी पडून जो अत्यतिष्ठ दशांगुलम भूमी आणि सर्व विश्व यालाही आवृत्त करून तो वर 10 अंगुळ उरतो असं ज्याचं सामर्थ्य तो, आणि मी 10 बाय 10 खोलीत राहणारा, असा मी परमात्मा होऊ कसा शकेन? परमात्मा वेगळा आणि मी वेगळा हे स्पष्ट समजत असताना, तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असताना आणि मी अल्पज्ञ म्हणजे साधं एक झुरळ सरळ रेषेत तुमच्याकडे जर धावत येत असेल तर तुम्ही उडी मारता. तुमची जर शक्ती म्हटलं तर काही एक उंदीर पुरतो. आता गोष्टी सांगत बसत नाही, पण आमच्या वॉशिंग मशीनमध्ये उंदीर शिरला, त्यांनी ते सगळं घरातली सगळी पायपुष्णी फडकी जातात कुठं कळे ना. एके दिवशी वॉशिंग मशीनच बंद पडलं, मेकॅनिकला बोलवलं, त्यांनी त्याच्यातून पहिली बरीच फडकी काढली आणि हसत हसत म्हणत होता की ही उंदराची करामत आहे असं म्हणून तो काढत होता. पण सर्वात शेवटी जेव्हा उंदरांनीच उडी मारली तेव्हा त्यांनी उडी मारली. एवढा 70 किलो वजनाचा माणूस आणि उंदराचं वजन किती असेल हो डॉक्टर? 250 ग्रॅम. जर आपण इतके अल्प शक्तिमान असू तर आपण परमात्मा या म्हणण्यात अर्थ तरी काय? असं असल्यामुळं सद्गुरूंचा उपदेश कोणत्या बेताने घ्यावा, कोणत्या तारतम्याने घ्यावा, कोणत्या अर्थाने घ्यावा, यासाठी हे भागत त्याग प्रकरण निघालं. किंवा जहद हा एक आपल्याला संस्कृत माहीत नसल्यामुळं फारच विचित्र शब्द वाटतो, आणि अजहद हा अजूनच विचित्र शब्द वाटतो. आपल्याला जहर माहितीये, जहर, पण जहद म्हणजे काय आणि अजहद म्हणजे काय हे असं असल्यामुळं हे जहद आणि अजहद हे काय गौड बंगाल आहे असं वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. म्हणून शास्त्रकारांनी असं सांगितलं की आपण एखादी गोष्ट जेव्हा समजून घेतो तेव्हा कोणत्या तरी एका न्यायाने आपण एखादी गोष्ट समजून घेतो. जहद लक्षण याचा अर्थ असा की एका वाक्याचा जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाचा संपूर्ण त्याग करून त्याच्या संबंधित असलेला अन्य अर्थ ग्रहण करणं म्हणजे जहद लक्षण. जहद म्हणजे सोडणं, वाच्यार्थ सोडून द्यायचा आणि त्याच्या संबंधित असलेला दुसरा अर्थ स्वीकारायचा. याच्याकरता मी असं सांगितलं होतं की गंगेवर गवळ्यांची वस्ती आहे, म्हणजे गंगा नदीवर गवळ्यांची वस्ती आहे असं न धरता गंगेच्या काठी गवळ्यांची वस्ती आहे अशा अर्थाने आपण ते स्वीकारतो. म्हणजे मुख्य वाच्यार्थाचा आपण त्याग करतो आणि अन्य अर्थाचा स्वीकार करतो, गौण अन्य अर्थाचा स्वीकार करतो, याला जहद लक्षणा असं म्हणतात. जसं विवेकानंद हे भारत मातेचे सुपुत्र होते, सांगा बरं याचा नीट अर्थ काय होईल तो. भारत माता नावाची कोणी व्यक्ती नाही आणि तिला पुत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही, तरी देखील विवेकानंद हे भारत मातेचे सुपुत्र होते. असं असल्यामुळं काही वाच्यार्थाचा त्याग करून त्याच्याशी संबंधित गौण अर्थाचा स्वीकार करावा लागतो, त्याला जहद लक्षणा असं म्हणतात. आणि अजहद लक्षणा अशी अजून एक लक्षण आहे, ते म्हणजे वाच्यार्थाचा संपूर्ण त्याग करून त्याच्याशी संबंधित नसलेल्या वेगळ्याच अर्थाचा स्वीकार करणं, याला अजहद लक्षणा असं म्हणतात. तेही आपण करत असतो. जसं मी त्या दिवसाच्या प्रवचनात असं सांगितलं की खेड्यात बैलगाड्यांच्या शर्यती चालू आहेत, बैलांच्या शर्यती चालू आहेत. मी खेडला असताना त्या शर्यती पाहत असे, खूप रोमांचकारी अशी ती घटना असते. मी असं ऐकलं की त्या बैलांना, इथं कोणीतरी जास्त सांगतील त्याविषयी, दारू वगैरे पाजली जाते, कोंडून ठेवलं जातं, त्यांच्या डोळ्यांना फडकं बांधून ठेवलं जातं आणि स्पर्धेच्या ठिकाणीच ते काढलं जातं. तो बेभान झालेला असतो आणि दोन चार चापकाचे फटके बसले की तो पळायला सुरुवात करतो. गाडा असतो एक बैल आणि त्या बैलाला एक लाकडी गाडा मागं आणि तो सुसाट पळतो. त्याच्या वेळा नोंदवल्या जातात सुटल्यापासून आणि ठिकाणावर पोहोचल्यापासून. तर तेव्हा एक खेडू दुसऱ्या खेडूताला सांगतोय की तो ढवळ्या बघ कसा पळतोय. आता ढवळा म्हणजे पांढरा रंग कधीच पळणार नाही, म्हणून ढवळ्या पळतोय या शब्दांनी त्याला बैल पळतोय असं सांगायचं आहे. शास्त्रकारांनी हा विषय समजून देताना घोड्यांच्या शर्यतीत शोण धावतोय असं म्हटलेलं आहे. शोण म्हणजे तांबडा, तांबडा घोडा धावतोय हे सांगण्यासाठी शोण धावतोय असं म्हटलं. तर तांबडा काहीही धावत नसून तांबडा रंग असलेला घोडा धावतो आहे असं त्याचा अर्थ. जसं आज न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेमध्ये, म्हणजे रमणबागेच्या ग्राउंडवर चड्डीवाल्यांची सभा आहे, याचा अर्थ संघाच्या लोकांची सभा आहे. चड्डीवाले खूप असू शकतील पण संघाच्या लोकांची सभा आहे. किंवा स्वातंत्र्यकाळी सगळे टोपीवाले जात होते, याचा अर्थ स्वातंत्र्य सैनिक जात होते असं म्हटलं जातं. मुख्य अर्थाचा संपूर्ण त्याग करून वेगळ्याच अर्थाचं ग्रहण करणं, याला अजहद लक्षण असं म्हणतात आणि आपण हे नेहमी वापरतो. जहद लक्षणा आणि अजहद लक्षणा म्हणजे काही भागाचा मुख्य वाच्यार्थाचा त्याग करून संबंधित असलेल्या गौण अर्थाचा स्वीकार, आणि अजहद लक्षणा म्हणजे जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ संपूर्ण सोडून देऊन वेगळ्याच अन्य गोष्टीचा स्वीकार. अशा न्यायानी जहद लक्षणेनी देखील तत्वमसी समजत नाही आणि अजहद लक्षणेनीही तत्वमसी समजत नाही, म्हणून तत्वमसी हे महावाक्य जहद अजहद लक्षणेनी समजून घ्यावं असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. जहद अजहद लक्षणा हा अजून एक तिसरा प्रकार म्हणून निर्माण झाला, ते म्हणजे जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाचा काही स्वीकार आणि काही त्याग. काही त्याग देखील आहे आणि काही स्वीकार देखील आहे. तत्त्वम असि या वाक्यामध्ये सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा परमात्मा आणि तू म्हणजे जीव अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान याच्यामध्ये सर्व शक्ती या सर्वचा त्याग करून आणि शिष्याच्या ठिकाणी असणाऱ्या अल्पभावाचाही त्याग करून केवळ ज्ञचा म्हणजे ज्ञानाचा किंवा जाणीवेचा स्वीकार याला जहत अजहत लक्षणा असं म्हणतात. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी असणारे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ याच्यातला सर्व हा शब्द काढून टाकून आणि जीवाच्या ठिकाणी असणारा अल्प शक्तिमान आणि अल्पज्ञ याच्यातला अल्प काढून टाकून लक्षणेनी ज्ञानानी चैतन्याशी चैतन्याची होणारी एकरूपता अशा अर्थाने सद्गुरु शिष्याला उपदेश करतात. आता तरी समजलं का? जहत अजहत लक्षणा. कधी कधी असा हे निश्चित आहे की ही भाषा नेहमी जरी वापरली गेली नाही तरी देखील या पद्धतीनेच आपण समजून घेत असतो. नाहीतर खरं म्हणजे अनुग्रहाच्या वेळी किंवा तुम्ही आल्या आल्याच म्हणायला पाहिजे किंवा विचारायला पाहिजे की असं होईलच कसं, मी परमात्मा असेनच कसा, जेव्हा मला जन्म आहे जेव्हा मला मृत्यू होणार हे निश्चित आहे तेव्हा मी परमात्मा असण्याची सुतराम शक्यता नाही. पण आपण ते लक्षणेनीच समजून घेतो. काही भागाचा त्याग करून आणि समान धाग्याचा स्वीकार करूनच ते आपण समजून घेतो. फक्त ते शास्त्रीय परिभाषेत मांडलं की झालं ते जहद अजहद लक्षण हा शब्द आला असा आहे. मनुष्याचा मृत्यू होतो म्हणजे त्याच्या शरीरातील प्राणशक्ती ऑब्लिक चैतन्य निघून जाते असे म्हटले जाते. परंतु चैतन्य तर सर्वत्र सम आणि ज्याला कुठे न जाणे न येणे असेही वर्णन केले जाते. मग मनुष्याचा मृत्यू होतो म्हणजे काय, कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. आपल्या ठिकाणी एक भौतिक देह आहे ज्याला अधिभूत असं भगवद्गीता म्हणते आणि तो देह चाळवणारा चालवणारा बोलवणारा हलवणारा असा एक देही आहे त्याला चैतन्य जीव चैतन्य असं म्हटलं जातं. जो देह आहे तो अत्यंत जड आहे, इतका जड आहे की तुम्ही विश्वास ठेवा की मी बोलताना जे हातवारे करतो आहे ते या चैतन्याची करामत आहे. नाहीतर हा हात इथं ठेवलेला उचलला जाणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तुम्ही पावलांनी चालणं हे शक्य नाही, तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उडी मारणं शक्य नाही. एक मातीचा ढिगारा आणि तुम्ही याच्यात काही फरक नाही. पण त्याच्या देहाच्या आत जे चैतन्य आहे त्या चैतन्याकरता तो माणूस आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा माणूस नाही असं म्हटलं जातं तेव्हा ते चैतन्य निघून गेलं म्हणून माणूस नाही असं म्हटलं जातं. ते चैतन्य आता त्याच्यामध्ये नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं चैतन्य जरी सर्वव्यापी असलं तरी आता त्या देहामध्ये ते नाही हे निश्चित का तसंही वाटत नाही? कोणी प्रश्न विचारला कोणचा आहे, उघडच आहे. जेव्हा देह पडला याचा अर्थ चैतन्य सर्वव्यापी असलं. मला समजतं ना दुसऱ्याचा देह पडला आहे, मला त्या चैतन्यापोटीच कळतं. ते चैतन्य आहे म्हणून तर मला मृत्यू कळतो. अशा प्रकारे आपल्याला जो दुसऱ्याचा मृत्यू कळतो तेव्हा चैतन्य निघून जाताना दिसत नाही, ते सर्वत्र आहे. आहे याचा अर्थ माझ्या ठिकाणी आहे म्हणूनच मी आहे म्हणतो. पण आता त्याच्या ठिकाणी नाही हे मान्य करावं लागतं का नाही सांगा मला. ते जरी सर्वत्र असलं तरी आता त्याच्या ठिकाणी ते नाही, मग ते चैतन्य कुठंच येत नाही आणि जात नाही असं या अर्थाने खरं तर हा विचारलेला आहे प्रश्न. ते कुठंच येत जात नाही असं म्हटलेलं आहे, तर मग चैतन्यांनी देह सोडण्याची गरज काय होती? म्हणजे मृत्यूच नको होता इत्यादी, किंवा मृत्यू घडेलच कसा चैतन्य जर येतं आणि जातं तर? लक्षात घ्या की त्या चैतन्याला देहामध्ये असून देखील देहापासून अत्यंत अलिप्त असल्यामुळं आणि त्याच्या संगतीने केवळ देह चालतो बोलतो कार्य करतो असं असतं, त्यामुळं त्या चैतन्याच्या योगाने देहाची सगळी सत्ता, जीवाची सगळी सत्ता इंद्रियांच्या अंगाने काम करताना दिसते. त्या चैतन्यानी देहाला पकडून ठेवले की देहानी चैतन्याला पकडून ठेवले, हे दोघं एकत्र आले खरे, पण जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा खरं म्हणजे चैतन्याच्या बाजूनी काही खोटी नसते, पण भौतिक यंत्र बंद पडतं. चैतन्याच्या बाजूनी काहीच खोटी नसते, पण व्हायटल ऑर्गन आहेत, हे एक मशीन आहे असं जर म्हटलं, एक फॅक्टरी आहे असं जर म्हटलं, पंपिंग आहे, हृदयाचे ठोके आहेत त्यामुळे रक्ताभिसरण आहे, ते रक्त किडनीतून जातं, ते शुद्ध होतं, ते सर्वत्र पसरलं जातं, अन्न खातो त्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं, ते रक्त प्राणवायू घेतं श्वसनाच्यामुळं, हे ज्यामुळं घडतं चैतन्याच्या अधिष्ठानावर चालतं. पण ही गोष्ट करणारं जे शरीर आहे, तर त्या शरीरातला एखादा व्हायटल ऑर्गन बंद पडला, आता चैतन्य काय करणार? आता ते बंदच पडणार, एकापाठोपाठ एक चक्र बंद पडत मृत्यू होणार, याला काहीच कोणी करू शकत नाही. जर ते वाचवता आलं, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी हार्ट अटॅक येत होता, मनुष्य जात होता, पण वाचला, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की ते मशीन होतं, ते मशीन पूर्ववत परत सुरू झालं, असाच अर्थ झाला ना. चैतन्याच्या बाजूने काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथे उपलभे, ती चळवळीचे नि लोभे आला म्हणती. चळवळ आहे, त्या चळवळीचा एक लोभ निर्माण होतो, मोठी स्वागतार्ह घटना असते की त्याचा जन्म झाला असं म्हटलं जातं. दुर्दैवानी खरं म्हणजे हा विषय इथं बोलायलाच नको, पण जन्म झाला, पण तो जन्म असा झाला की त्याच्यात चैतन्यच नव्हतं. तर आवडतं का हो आपल्याला? आपल्याला नाही आवड, हे ऐकायला देखील आवडत नाही, मला बोलताना देखील जडत जात आहे, नको वाटतंय. आणि जेव्हा देह जातो तेव्हा देखील चैतन्य गेलं असं म्हणण्याची जरी पद्धत असली, कारण इंद्रिय जाग्यावर दिसतात म्हणून चैतन्य गेलं असं म्हटलं जातं, हे ही बोलण्याची पद्धत आहे, तरी देखील चैतन्य निघून जायला देहच कारण होता, दुसरं कोणी कारण नव्हतं. हा, जी जी जीव चैतन्य आणि परमात्मा चैतन्य, जीव चैतन्य जरी असलं तरी ते मुळात परमात्म्याचं चैतन्य आहे, पण जेव्हा देह टाकण्याची घटना घडते, देह सोडून देण्याची घटना घडते, तेव्हा ती सगळी खोटी देहाच्याच अंगानी असते, बाकी कोणाच्याच अंगानी नसते. आता पाश्चात्य देशांमध्ये हा चमत्कार आणि जपानसारख्या देशांमध्ये चमत्कार म्हणू अशी स्थिती झालीय. आता चैतन्य निघून जात नाहीये, 100 वर्ष 110 वर्ष 115 वर्ष चैतन्य निघून जाण्यासारखी परिस्थिती जर उत्पन्न झाली नाही देहामध्ये, तर चैतन्य टिकून राहतं. रामकृष्ण वयाच्या कितव्या वर्षी? 50, 48, 50व्या वर्षी गेले. विवेकानंद किती? 38. जेव्हा देहाकडूनच सगळी खोटी असते, चैतन्य टिकून राहतं. पण बोलण्याची मात्र पद्धत अशी आहे की चैतन्य सोडून जीवात्मा सोडून गेला असं म्हणण्याची पद्धत आहे. तर इतकं शब्दशः ते नाहीये. खरं जर पाहायचं झालं तर प्रकृती पुरुष न्यायानी प्रकृतीच पुरुषाचा त्याग करते, कारण पुरुषाला काहीच घेणं देणं नाही. तो तिथं असला प्रकृतीबरोबर तरी देखील प्रकृतीच सगळं करणार आहे, भोग भोगणार, सुख दुःख अनुभवणार, पुरुष फक्त मोहित होईल एवढंच. आणि जर जायची वेळ आली तर पुरुष मुळातच अलिप्त असल्यामुळे प्रकृतीच पुरुषाचा त्याग करते, असंच कपिल महामुनींनी सांख्य शास्त्र निर्माण केलं तेव्हा सांगितलं. असं असल्यामुळं शरीरातली प्राणशक्ती चैतन्य निघून जातं, परंतु चैतन्य तर सर्वत्र सम, त्याला कुठे न जाणे न येणे हे आपल्यामुळं आपल्याला कळतं, पण त्याच्यातलं गेलं ते कुठेतरी परत येईल. ते गेलं याचा अर्थ आता ते त्या देहात दिसत नाही एवढंच आहे, बाकी काही नाही. मग मनुष्याचा मृत्यू होतो म्हणजे काय? मृत्यू होतो याचा अर्थ देह टिकून धरणारी जी संस्था असते ती संस्था काम करण्याचं नाकारते, ती बंद पडते, तेव्हा मृत्यू होतो. असं घडतं, पटतंय का तुम्हाला? पण तसंच घडतं, दुसरं काही घडत नाही. मला वाटतं की एवढं पुरे आहे आणि वेळही संपली.
श्रीराम, आजच्या कार्यक्रमाची सांगता फसायदाने होईल. सद्भक्त रोहित कुलकर्णी म्हणजे कुलकर्णी बंधू, मग असे ज्यांनी अभंग सादर केला त्याचा हा मोठा भाऊ सादर करतोय. तत्पूर्वी काही निवेदनं करतो. पुढील पाचवा रविवार हा 29 जून रोजी आहे, तेव्हा या पाचव्या कार्यक्रमासाठी 29 जूनला असंच संध्याकाळी आपण भेटणार आहोत. ग्रंथ विक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यात केलेली आहे, सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. नमस्कारासंदर्भातलं निवेदन आहे की जे परगावचे साधक आहेत किंवा प्रथमच इथे आलेले आहेत त्यांनी स्वामीजींना नमस्कार करता येईल, बाकीच्यांनी मात्र मनोमन नमस्कार करावा. आजच्या या वर्षाची सांगता आपण साधनेने केली, या केंद्रामध्ये उपस्थितीने केली, तसंच नव्या वर्षाचं स्वागत आपण साधनेने करणार आहोत. उद्या सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये गणेशपुरम येथे एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याचं सूत्रसंचालन परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ करणार आहेत, तेव्हा आपण सर्व साधक बंधू भगिनींना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. आता फसायदान सादर होईल आणि मग आपला कार्यक्रम संपेल.
आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाओ जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंसे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे हो तू किं बहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हुआवे जी तीर्थ मणि श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावांची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंग्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
नमस्कार सर्वांनी मनोमन करायचे आहेत जे परगावचे साधक आहेत अथवा जे प्रथमच आलेले आहेत त्यांनी स्वामीजींना नमस्कार करता येईल.